औषधे ड्रग्ज. मनुष्य किंवा प्राणी यांच्या रोगांचे निदान करण्यासाठी, रोगांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा रोगांवरील उपचारासाठी वापरण्यात येणारे पदार्थ. वैद्यकीय व्यवसायातील हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. शारीरिक आणि मानसिक आजार दूर करण्यासाठी किंवा शारीरिक वेदना घालविण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. इतिहासपूर्व कालापासून मानवाने औषधांचा वापर केला आहे. आज उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या औषधांमुळे जगभरातील लक्षावधी लोकांना आरोग्यदायी आणि दीर्घायुषी जीवन लाभले आहे. पेनिसिलिन आणि जीवाणूनाशक औषधांमुळे न्यूमोनिया, परिमस्तिष्क ज्वर, क्षय यासारख्या घातक संसर्गजन्य रोगांपासून अनेक जणांचे प्राण वाचले आहेत. लशीकरणामुळे देवीसारख्या रोगांचे निर्मूलन झाले आहे, तर वेदनाशामक औषधांमुळे वेदना दूर करणे शक्य झाले आहे. इसवी सन 1900 सालापर्यंत जगभरातील लोकांना औषधे नीटशी माहीत नव्हती. उदाहरणार्थ 1930 ते 1940 पर्यंत सल्फा औषधे आणि प्रतिजैविकांचा वापर होत नव्हता. त्यापूर्वी जगभर न्यूमोनिया झालेल्या व्यक्तींपैकी सुमारे 25% व्यक्ती मृत्युमुखी पडत असत. मात्र या रोगावरील औषधांमुळे मृत्यूचे प्रमाण 5% एवढे कमी झाले. 1955 मध्ये पोलिओच्या लशीचा वापर सुरू झाला. त्यावेळी दरवर्षी 1000 जणांना पोलिओच्या विषाणूंचा संसर्ग होत होता. पण या लशीचा वापर केल्यानंतर पोलिओच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. केवळ अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये पोलिओ संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 1955 ते 1960 या 5 वर्षात सुमारे 40,000 पासून 3,000 पर्यंत कमी झाली. 1900 साली मनुष्याचा सरासरी आयुष्यकाल 45 वर्षे होता. आधुनिक औषधांमुळे हा आता 68 वर्षे झालेला आहे. औषधांमुळे रोगापासून बचाव होतो, परंतु त्यांच्या अयोग्य वापरामुळे रोग उद्भवतात किंवा मृत्यू सुद्धा ओढवतो. उदाहरणार्थ ॲस्पिरिन हे एक सुरक्षित बहुपयोगी औषध समजले जाते. तथापि चुकून जास्त प्रमाणात ॲस्पिरिन घेतल्यामुळे लहान बालके मृत्युमुखी पडत आहेत. अल्कोहोल, कोकेन, हिरॉईन, अन्य अंमली पदार्थांच्या सेवनाने गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्व औषधे शरीरावर एकापेक्षा अधिक प्रकारे परिणाम करतात. उदाहरणार्थ चेतासंस्थेवरील औषधे हृदयावर अनिष्ट परिणाम करू शकतात. अशा औषधांचा हृदयावरील परिणाम सहपरिणाम मानला जातो. औषधांचा अभ्यास करणारे वैज्ञानिक कोणताही रासायनिक पदार्थ जो सजीवांवर परिणाम करतो त्याला औषध अर्थात ड्रग मानतात. तेथे वैद्यकीय उपयोगासाठी वापरलेला पदार्थ असा औषधांचा अर्थ घेतला आहे. अल्कोहोल, तंबाखू यासारखे शरीरावर परिणाम करणारे पदार्थही औषधे मानली जातात. औषधांचे वर्गीकरण विविध प्रकारे करता येते. अवस्थेनुसार म्हणजे स्थायू, द्रव व वायू. औषधे कशी घेतली जातात त्यानुसार म्हणजे तोंडाने, अंतक्षेपणाद्वारे अर्थात इंजेक्शनाद्वारे किंवा हुंगून किंवा रासायनिक संरचनेनुसार औषधांचे गट पाडता येतात. औषध वैज्ञानिक मात्र मुख्यत्वे औषधांचे शरीरावर कसे परिणाम होतात हे बघतात. यानुसार सामान्यपणे वेगवेगळ्या औषधांचे पुढील प्रमाणे गट केले जातात. 1. संसर्गाला प्रतिबंध करणारी औषधे. 2. संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करणारी औषधे. 3. हृदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणारी औषधे. आणि 4. चेतासंस्थेवर परिणाम करणारी औषधे. संसर्गाला प्रतिबंध करणारी औषधे. जीवाणू आणि विषाणू यांचा नाश करणाऱ्या आणि त्यांची संख्या मर्यादित ठेवणाऱ्या औषधांना प्रतिसूक्ष्मजीवी औषधे म्हणतात. प्रतिजैविके आणि सल्फा औषधे जीवाणूंवर मात करतात. निसर्गात आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून प्रतिजैविके मिळवतात, तर सल्फा औषधे कृत्रिमरित्या तयार करतात. पेनिसिलिन किंवा इतर प्रतिजैविकांची मात्रा अधिक असल्यास रोगकारक जीवाणूंचा नाश होतो आणि मात्रा कमी असल्यास जीवाणूंची संख्या मर्यादित राखून शरीरातील नैसर्गिक प्रतिकार क्षमतेद्वारे जीवाणूंचा नाश होतो. सल्फा औषधांमुळे जीवाणूंच्या संख्येवर मर्यादा घातली जाते. काही वेळा मात्र सल्फा औषधे आणि इतर कृत्रिम प्रतिसूक्ष्मजीवी औषधांमुळे अपेक्षेप्रमाणे जीवाणूंचा नाश होत नाही असे आढळून येते. विषाणूंमुळे उद्भवलेल्या रोगांवर मात करण्यासाठी प्रतिविषाणू औषधे देतात. उदाहरणार्थ AZT हे औषध एड्स रोगावर दिले जाते. आता संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करणारी औषधे पाहू. संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी दोन प्रकारची औषधे वापरतात. एक लस आणि दोन प्रतिसिरम. यापैकी काही औषधे उदाहरणार्थ पोलिओची लस अन्य प्रभावी औषधे नसल्यामुळे मौल्यवान मानली जातात. लशींमध्ये विशिष्ट रोग निर्माण करणारे जीवाणू अर्धवट किंवा मृतावस्थेत असतात. लशींचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या लशीमुळे विशिष्ट रोगाचा सामना करणारी प्रतिपिंडे निर्माण होतात. अशा प्रकारे लस एखाद्या रोगाचा संसर्ग झाल्यास प्रतिकार करण्यासाठी शरीराला प्रतिक्षम बनवते. पटकी, घटसर्प, यकृतशोथ, कावीळ, गोवर, देवी या रोगांवर लस आता उपलब्ध आहे. लशीकरणामुळे देवी रोगाचे निर्मूलन शक्य झाले आहे. प्रतिसिरम आणि ग्लोब्युलिनामुळे लशींप्रमाणे विशिष्ट संसर्गजन्य रोग रोखता येतात. या औषधांमध्ये आधीपासूनच विशिष्ट रोगाची प्रतिपिंडे असतात. लशींच्या तुलनेमध्ये प्रतिसिरमद्वारे संसर्ग जलद रोखला जातो, मात्र हे संरक्षण तात्पुरते असते. एखाद्या व्यक्तीला अशा रोगाचा संसर्ग झाला आणि त्याने रोगाची प्रतिबंधक लस घेतलेली नसली तर हे औषध देतात. घटसर्प आणि धनुर्वात या रोगांवर प्रतिसिरम देतात, तर यकृतशोथ, धनुर्वात आणि आलर्करोग यावर ग्लोब्युलिन हे औषध देतात. हृदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणारी औषधे पाहू. हृदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या औषधांना हृदसंवहनी औषधे म्हणतात. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांवर इलाज करण्यासाठी या औषधांचा उपयोग करतात. अनेक देशांमध्ये या रोगांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. या रोगांवरील औषधांचे चार प्रकार आहेत. एक, ही औषधे हृदयाची स्पंदने अधिक जोमदार करतात, त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. हृदय पंपाचे कार्य ज्यावेळेला दुर्बल झालेले दिसून येते त्यावेळेला या प्रकारची हृदबलवर्धक औषधे देतात. डायनॉक्झिन आणि डिजिटॉक्झिन ही मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी कार्डिओटॉनिक आहेत. दोन, हृदयविकारावरील काही औषधे सूक्ष्म रक्तवाहिन्या विस्फारतात. हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवणाऱ्या धमन्यांचा अर्थात रोहिण्यांचा मार्ग अरुंद झाल्यास ही औषधे देतात. चालताना किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना जर छातीत कळा येत असतील तर अशा व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांचा मार्ग विस्फारण्यासाठी या औषधांचा वापर करतात. रुच्छूल अर्थात अंजायना पेक्टोरिस नामक लक्षणाच्या उद्भवानंतर त्यावर आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट आणि नायट्रोग्लिसरीन ही औषधे देतात. तीन, रक्तदाब कमी करण्यासाठी अतिरक्तदाबाविरोधी अँटी हायपरटेन्सिव्ह औषधे देतात. वाहिनी विस्फारक आणि इतर अनेक प्रकारची औषधे अतिरक्तदाबविरोधी असतात. वाहिनी विस्फारक अरुंद रक्तवाहिन्यांच्या भित्तिकेतील स्नायू शिथिल करून रक्तदाब कमी करतात. इतर अतिरक्तदाबविरोधी औषधे वेगळ्या प्रकारे परिणाम साधतात. चार, इतर काही औषधे रक्ताच्या गाठी होऊ देत नाहीत तर काही औषधे रक्तातील गाठींचे तुकडे करतात. आता चेतासंस्थेवर परिणाम करणारी औषधे पाहू. या प्रकारची औषधे मुख्यतः मेंदू आणि चेतासंस्थेच्या इतर भागांवर परिणाम करतात. या औषधांमध्ये अल्कोहोल, कॅफीन, कोकेन, अफू, मादक पदार्थ आणि झोपेच्या गोळ्या आदींचा समावेश होतो. वेदनाशामक औषधे बेशुद्धावस्था न आणता किंवा चव आणि स्पर्श अशा संवेदना कमी न करता वेदना कमी करतात. उदाहरणार्थ, वेदनाशामक औषधांमुळे एखाद्या व्यक्तीची डोकेदुखी थांबते, परंतु एखादी वस्तू गरम किंवा थंड आहे हे ओळखण्याच्या त्या व्यक्तीच्या संवेदन क्षमतेवर फारसा परिणाम होत नाही. वेदनाशामक औषधांचे दोन प्रकार आहेत. एक, गुंगी आणणारे. दोन, गुंगी न आणणारे. दोन्ही प्रकारच्या औषधांनी वेदना दूर होतात. ॲस्पिरिन हे गुंगी न आणणारे वेदनाशामक आहे, तर कोडीन आणि मॉर्फिन ही गुंगी आणणारी वेदनाशामके आहेत. तीव्र जखमा आणि कर्करोगाच्या वेदना शमवण्यासाठी गुंगी आणणारी वेदनाशामके देतात. शुद्धिहारके संवेदनाच घालवतात. सामान्य शुद्धिहारके सर्व शरीराच्या संवेदना हळूहळू घालवीत व्यक्तीला बेशुद्धावस्थेत नेतात. मोठी शस्त्रक्रिया करताना ही औषधे देतात. क्षेत्रीय शुद्धिहारके विशिष्ट भागापुरतीच कार्य करतात. दात, डोळे इत्यादीचे इलाज करताना अशी औषधे देतात. हॅल्युसिनोजन प्रकारच्या औषधांमुळे व्यक्तीला इच्छेप्रमाणे भ्रम होतात. यामुळे संवेदना, भावना आणि तर्कबुद्धीवर परिणाम होतो. मानसिक आजारांवर ही औषधे वापरली जातात. उद्दीपित करणाऱ्या औषधांमुळे झोप आणि थकवा दूर होतो. कॅफिन, कोकेन इत्यादी औषधे या प्रकारात मोडतात. या औषधांमुळे चेतासंस्थेची क्रियाशीलता वाढते आणि व्यक्तीला उल्हसित वाटते. मात्र औषधांचा अंमल संपला की अस्वस्थता वाढते. चिंतारोधी आणि संमोहक औषधांमुळे ताण आणि चिंता दूर होतात. अल्कोहोल, शामक आणि मनशामक औषधांचा यात समावेश होतो. मनशामक औषधे पुरेशा कमी प्रमाणात घेतल्यास व्यक्ती सुस्त न होता शांत होते. मोठी मात्रा घेतली तर त्या व्यक्तीला झोप येते. सतत ही औषधे घेत राहिल्यास ती व्यक्ती औषधाच्या अधीन होते. मानसिक रुग्णांवर इलाज करताना मानसोपचार तज्ज्ञ मनशामक औषधे देतात. या औषधांमुळे रुग्णाची भीती आणि चिंता दूर होऊन विचारांना दिशा मिळते. शामकामुळे व्यक्तीला जास्त झोप लागते. ज्या व्यक्तींना नैसर्गिक झोप कमी लाभते अशा व्यक्तींना शामक औषधे देतात. अल्कोहोलमुळे चेतासंस्थेचे कार्य मंद होते आणि हालचाली सुस्तावतात. औषधांचे अन्य प्रकार. वर उल्लेख केलेल्या औषधांखेरीज वैद्यकशास्त्रामध्ये इतरही औषधांचा वापर करतात. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत. मूत्रला औषधे मूत्राशयाच्या विकारावर दिली जातात. काही रुग्णांमध्ये पुरेशा प्रमाणात मूत्र निर्मिती होत नाही, त्यामुळे शरीरातून बाहेर टाकायचे पदार्थ द्राव क्षार साचत जातात. मूत्रल औषधांमुळे वृक्कामार्फत म्हणजे मूत्रपिंडामार्फत पुरेशी मूत्र निर्मिती होते आणि मूत्रावाटे हे पदार्थ बाहेर टाकले जातात. शरीरातील विविध ग्रंथींमार्फत संप्रेरके स्त्रवली जातात. वाढ आणि प्रजनन ही कार्ये संप्रेरकांच्या मार्फत नियंत्रित होतात. प्राण्यांमधील आणि माणसातील काही संप्रेरके सारखीच असतात. काही संप्रेरके कृत्रिमरित्या तयार करण्यात येतात. काही रुग्णांमध्ये पुरेशा प्रमाणात संप्रेरके उत्पन्न होत नाहीत. अशा परिस्थितीत त्या रुग्णांना बाहेरून पुरवठा करावा लागतो. उदाहरणार्थ, मधुमेहाच्या एका प्रकारात इन्शुलिन या संप्रेरकाची निर्मिती होत नाही. अशा रुग्णांना इन्शुलिनाचे इंजेक्शन घ्यावे लागते. तसेच गर्भधारणा टाळण्यासाठी ज्या गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जातो त्यासुद्धा संप्रेरके आहेत. गर्भनिरोधक औषधे स्त्रीच्या शरीरातील प्रजनन प्रक्रियेत बदल घडवून आणतात. जीवनसत्वे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. त्यांच्या अभावामुळे मुडदूस स्कर्वी यांसारखे रोग उद्भवतात. संतुलित आहारातून पुरेशी जीवनसत्वे मिळतात, मात्र त्यांचा अभाव असल्यास ती औषधातून पुरवण्यात येतात. प्रतिअर्बुदे कर्करोगाच्या पेशींचा नाश करतात. या प्रकारची विविध औषधे तयार करण्यात आली आहेत. मात्र ही औषधे कर्करोगाच्या पेशींबरोबर शरीरातील निरोगी पेशींना धक्का पोचवितात. आता औषधांचे कार्य बघू. औषधे वेगवेगळ्या मार्गांनी दिली जातात, पण शरीरात पोहोचली की सर्व औषधे सारख्याच पद्धतीनं म्हणजे पेशी क्रियांच्या वेगात बदल घडवून अपेक्षित परिणाम साधतात. बहुतांशी औषधे ही तोंडाने घेतली जातात. काही औषधे अंतक्षेपणामधून हुंगून किंवा त्वचेवर चोळून देतात. औषध देण्याची पद्धत हे औषधांचे स्वरूप आणि कोणत्या कारणासाठी दिले जाते यानुसार ठरते. उदाहरणार्थ रसायने आणि शुद्धिहारके नाकावाटे फुफ्फुसात जातात, मलमे उपचार करायच्या भागावर चोळली जातात. औषधे देण्याच्या प्रत्येक पद्धतीचे फायदे आणि तोटे आहेत. उदाहरणार्थ तोंडावाटे औषध घेणे हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग समजतात, मात्र जठरातील पाचक रसांमुळे काही औषधांचा परिणाम कमी होतो. अंतक्षेपणामुळे वेदना होतात आणि जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. औषध देण्याच्या पद्धतीवरील संशोधनातून नवीन पद्धती विकसित झाल्या आहेत. उदाहरणार्थ एका उपकरणात त्वचेवर त्वचा पारक पलिस्टर ट्रान्सडर्मल पॅच लावतात. हे बँडेजच्या स्वरूपात असून त्यात औषध असते आणि ते औषध हळूहळू आणि सतत त्वचेतून झिरपत रक्तात मिसळते. हृदयाभोवती असलेल्या वाहिन्या विस्फारण्यासाठी द्यावयाचे नायट्रोग्लिसरीन या पद्धतीने देतात. मोठ्या प्रमाणावर औषधाचा पुरवठा सतत करण्यासाठी रोपणीय इम्प्लांटेबल पंपाचा वापर करतात. यात एक लहान धातूची काठीयुक्त चकती असून त्यात औषध भरलेले असते. शस्त्रक्रियेने हा पंप शरीरात बसवतात, त्यामुळे सतत औषधाचा पुरवठा करता येतो. औषध संपल्यावर अंतक्षेपणाने या साधनामध्ये पुन्हा औषध भरता येते. तोंडावाटे नाकावाटे किंवा अंतक्षेपणाद्वारे दिलेली औषधे रक्तप्रवाहात मिसळतात आणि रक्तावाटे पेशींपर्यंत पोहोचतात. पेशींमध्ये औषधांची क्रिया घडून येते. डोळ्यातील अंजन, त्वचापारक पलिस्तर, क्षेत्रीय शुद्धिहारक, नासिका फवारे अशी औषधे मात्र रक्तप्रवाहात मिसळण्यापूर्वीच त्यांचं कार्य घडतं. जेव्हा ही औषधे यथावकाश रक्तप्रवाहात मिसळतात तेव्हा त्यांचे प्रमाण आणि क्षमता एवढी कमी होते की त्यांचा पेशींवर विशेष परिणाम होत नाही. सर्व औषधे पेशींकडून होणाऱ्या क्रियांमध्ये बदल घडवून अपेक्षित परिणाम साधतात. औषधांचा पेशींवर परिणाम कसा होतो हे समजण्यासाठी औषध वैज्ञानिकांनी ग्राही सिद्धांत विकसित केला आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक पेशीतील रासायनिक अभिक्रिया पेशींकडून होणाऱ्या क्रियांचे नियंत्रण करतात. प्रत्येक नियंत्रक अभिक्रियेमुळे पेशींमध्ये विशिष्ट क्रिया सुरू होते, थांबते किंवा क्रियेचा वेग वाढतो अथवा कमी होतो. औषधे पेशीतील एका किंवा अधिक रासायनिक अभिक्रियांमध्ये बदल घडवितात. पेशींमध्ये रासायनिक अभिक्रियांवर नियंत्रण राखणारे ग्राही रेणू असतात. अशा रेणूंशी औषधाचे रेणू जोडले जातात आणि त्यामुळे हे बदल घडून येतात. ग्राही सिद्धांतामुळे औषधाचे कार्य कसे चालते याची माहिती मिळत नाही, तर एखादे औषध काय करू शकते किंवा काय नाही हे समजते. औषधांची आंतरक्रिया पेशीतील रासायनिक अभिक्रियांवर नियंत्रण करणाऱ्या ग्राही रेणूंवरच होत असल्याने ती केवळ या अभिक्रियांच्या वेगात बदल घडवून आणतात. कोणतीही नवीन अभिक्रिया घडवून आणू शकत नाहीत. बहुधा औषधे आणि शरीर यांच्यातील आंतरक्रिया एका दिशेने होत नाहीत. औषधे पेशींकडून होणाऱ्या क्रियेत बदल करतात आणि शरीर प्रक्रियांमुळे औषधांमध्ये बदल होतो. त्यामुळे औषधांपासून नवीन पदार्थ तयार होतात. हे पदार्थ मूळ औषधापेक्षा कमी क्रियाशील असतात. याला औषधांची चयापचय प्रक्रिया किंवा जैव रूपांतरण असे म्हणतात. औषधांपासून स्वसंरक्षण करण्याची शरीराची ही एक पद्धत आहे. बहुशी जैव रूपांतरण यकृतात घडते. रोगग्रस्त यकृत निरोगी यकृताच्या तुलनेत रूपांतरणाला जास्त वेळ घेते. अशा वेळी डॉक्टर रोगग्रस्त यकृत असणाऱ्या रुग्णांना औषधाची कमी मात्रा देतात. अन्यथा औषध जास्त काळ शरीरात राहून विपरीत परिणाम घडण्याची शक्यता असते. सर्व औषधांचे शरीरावर उपयुक्त किंवा घातक परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, एखादे औषध हृदयाची स्पंदनक्रिया अधिक जोमाने करणारे, वेदना शमवणारे किंवा अन्य इष्ट परिणाम करणारे असते. परंतु तेच औषध अधिक प्रमाणात घेतल्यास शरीरावर अनिष्ट परिणाम होतात. औषधांचा परिणाम सर्व शरीरावर होतो, कारण ती रक्त प्रवाहातून शरीरभर पसरतात. त्यामुळे शरीराच्या एका भागावर परिणाम होण्यासाठी दिलेल्या औषधांचे दुसऱ्या भागांवरही चांगले किंवा वाईट असे परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, वेदना शमवण्यासाठी बऱ्याचदा मॉर्फिन देतात, परंतु हे मॉर्फिन मेंदू आणि मज्जारज्जूतील पेशींवर परिणाम करते, त्यामुळे वेदनांची संवेदना कमी होते. मात्र त्यामुळे श्वास मंद होणे, वांती होणे, बद्धकोष्ठता होणे असे अन्य अनिष्ट परिणाम घडून येतात. औषधांचे प्रतिकूल म्हणजे त्यांच्या इष्ट परिणामांशिवाय होणारे अनिष्ट सहपरिणाम तीन प्रकारचे असतात. एक, पार्श्व परिणाम, यालाच इंग्रजीत साइड इफेक्ट असे म्हणतात. दुसरा, अधिहर्षता म्हणजे ॲलर्जी. आणि तिसरा, विषारी प्रतिक्रिया म्हणजे टॉक्सिक इफेक्ट. सर्व औषधांचे पार्श्व परिणाम होत असतात. उदाहरणार्थ, मॉर्फिनमुळे काही घातक परिणाम होतात आणि ते गृहीत असतात. रक्तदाबावरील काही औषधांमुळे डोके दुखते. बहुतेक औषधांचे पार्श्व परिणाम तीव्र नसतात आणि त्यामुळे त्या औषधांचा वापर थांबवावा लागत नाही. काही वेळा एखाद्या रुग्णाला विशिष्ट औषधाची, उदाहरणार्थ ॲस्पिरिन, पेनिसिलिन, अधिहर्षता असते. अधिहर्षता तीव्र असली तर अशी व्यक्ती त्या औषधाला संवेदनशील असल्याचे मानतात. काही वेळा औषधांमुळे विषारी प्रतिक्रिया घडून येते, त्यामुळे पेशींचा नाश होतो आणि प्रसंगी रुग्णाला मृत्यू ओढवतो. ज्या व्यक्ती औषध म्हणून अल्कोहोल, ॲफिटामाइन, बार्बिट्युरेट किंवा मादक पदार्थ मोठ्या मात्रेत घेतात, अशा व्यक्ती त्या औषधांवर अवलंबून राहतात. या औषधांच्या वापरानुसार कालांतराने शरीरात ती सहन करण्याची क्षमता निर्माण होते आणि वापर चालू राहिल्यास ती वाढते. म्हणून इष्ट परिणाम साधण्यासाठी अशा व्यक्तींना औषधाची मात्रा वाढवावी लागते. औषधांची शारीरिक किंवा मानसिक गरज निर्माण होण्याच्या या अवस्थेला व्यसनाधीनता म्हणतात. ही औषधे घेण्याचे थांबवल्यास गंभीर असे आजार उद्भवतात. शरीरातील टाकाऊ पदार्थाबरोबर औषधेही शरीराबाहेर टाकली जातात. असे घटक पेशींमधून रक्तात मिसळतात आणि वृक्कात म्हणजे मूत्रपिंडात पोहोचतात. मूत्रावाटे अशी औषधे बाहेर टाकली जातात. घाम, अश्रू तसेच मलाद्वारेही औषधे शरीराबाहेर टाकली जातात. काही शुद्धिहारके पूर्णपणे उच्छ्वासातून बाहेर सोडली जातात. औषधे सामान्यपणे व्यापारी नावांनी विकली जातात. मात्र प्रत्येक औषधाच्या वेष्टनावर औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्याचं नाव, औषधातील प्रमुख रासायनिक घटक, मिसळलेले इतर घटक, वापरण्यासंबंधीची सूचना, अनिष्ट परिणाम, अधिहर्षता याविषयी सूचना, औषधाची किंमत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे औषधाची परिणामकारकता, कधी संपते ती मुदत म्हणजे समाप्तीची तारीख या बाबी नमूद केलेल्या असतात. ही नोंद किशोर कुलकर्णी आणि विज्ञा लाळे यांनी लिहिली आहे.